दुसरे करिंथकरास पत्र अध्याय 11. माझी आशा आहे की आपण माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन कराल, पण तो तुम्ही करीतच आहात. मला तुमचा हेवा वाटतो व तो दैवी हेवा वाटतो. मी तुम्हाला एक पती देण्याचे म्हणजे ख्रिस्ताला देण्याचे अभिवचन दिले होते, यासाठी की मला तुम्हाला शुद्ध कुमारिका असे त्याला सादर करता येईल. पण मला भीती वाटते की जसे हवेला फसविण्यात आले व ते सर्पाच्या धूर्ततेने फसविण्यात आले, तसे तुमचे मनही कसे तरी तुमच्या प्रामाणिकपणापासून आणि ख्रिस्ताच्या शुद्ध भक्तीपासून दूर नेले जाईल. कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळा किंवा तुम्ही जे शुभवर्तमान स्वीकारले त्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान स्वीकारले, तर तुम्ही ते सहज सहन करता. पण मला वाटते मी अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी आहे असे नाही. मी प्रशिक्षित वक्ता नसेन, परंतु मला ज्ञान आहे. आम्ही हे तुम्हाला प्रत्येक प्रकारे पूर्णपणे स्पष्ट केले आहे. तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला नीच केले, म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हाला फुकट सांगितले. यात मी पाप केले काय? तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळांकडून वेतन घेऊन त्यांना लुटले आणि मी तुमच्याजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही. कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरविली आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःच ठेवले आणि यापुढेही ठेवीन. ख्रिस्ताचे खरेपण माझ्यामध्ये आहे म्हणून मी सांगतो की अखया प्रांतात कुणीही माझ्या अभिमानास विरोध करणार नाही. का? कारण मी तुम्हावर प्रेम करीत नाही काय? देव जाणतो की मी तुमच्यावर प्रेम करतो आणि मी जे करतो ते मी करीत राहील, यासाठी की जे आमच्याबरोबर समानता साधण्याची संधी शोधत आहेत, ज्या गोष्टीविषयी ते अभिमान बाळगतात त्यांना मी त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल असे करीन. कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धारण करणारे आहेत. आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतान देखील प्रकाशाच्या दूताचे रूप धारण करतो. म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रूप धारण करतात त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल. मी पुन्हा म्हणतो, कोणीही मला मूर्ख समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा, यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन. या आत्मप्रौढी मिरविण्याच्या प्रकारामध्ये मी जसा प्रभू बोलतो तसे बोलत नाही, तर मूर्खासारखे बोलतो. जसे बरेच लोक जगे गोष्टीविषयी प्रौढी मिरवितात तशी मीही प्रौढी मिरवीन. तुम्ही शहाणे असल्याने मूर्खाचे आनंदाने सहन करता. वस्तुतः जे कोणी तुम्हाला गुलाम करते किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते, तरी तुम्ही त्यांचे सहन करता? आम्ही जणू अशक्त असल्यासारखे मी लज्जेने बोलतो, पण ज्याविषयी कोणी अभिमान धरण्याविषयी धीट असेल त्याविषयी मीही धीट आहे. हे मी मूर्खपणाने बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी हे मूर्खासारखे बोलतो. मी अधिक आहे. मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, पराकाष्ठेचे फटके खाल्ले, पुन्हा आणि पुन्हा मरणाला सामोरे गेलो. 5 वेळेला यहुद्यांकडून मला 39 फटके बसले. 3 वेळा काठीने मारण्यात आले. एकदा मला दगडमार करण्यात आला. 3 वेळा माझे जहाज फुटले. खुल्या समुद्रात मी 1 रात्र व 1 दिवस घालविला. मी सातत्याने फिरत होतो. नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारूंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देश बांधवाकडून धोका होता. विदेशी लोकांकडून शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रात धोका होता. खोट्या बंधूकडून धोका होता. मी कष्ट केले आणि घाम गाळला व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक माहीत आहे, तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी अन्नाशिवाय राहिलो. थंडीत व उघडा असा मी राहिलो. या सर्व गोष्टीशिवाय मी दररोज मंडळाप्रती माझ्या असलेल्या आस्थेमुळे दबावाखाली होतो. कोण अशक्त आहे आणि मला अशक्तपणा माहीत नाही. कोण पापात पडला आहे आणि मी माझ्यामध्ये जळत नाही. जर मला अभिमान बाळगायचा असेल तर माझ्या अशक्तपणा दाखविणाऱ्या गोष्टीविषयी मी अभिमान बाळगीन. देव आणि प्रभू येशूचा पिता ज्याची अनंत काळपर्यंत स्तुती केली पाहिजे तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. दिमिस्कात अरितास राजाचा राज्यपाल याने मला अटक करण्यासाठी शहराला पहारा दिला होता, पण मला टोपलीत बसून खिडकीतून गाव कुसावरून उतरविण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो.